खंड दुसरा प्रकरण पाचवे दक्षिण आफ्रिकेची तयारी। त्या अंमलदाराकडे जाण्यामध्ये माझी चूक होती, पण त्याचा अधिरेपणा, क्रोध, उद्धटपणा यापुढे माझा दोष फारच अल्प बनून गेला। धक्का मारणे ही माझ्या दोषालायक शिक्षा नव्हती। मी त्याच्याजवळ पाच मिनिटेही बसलो नसेन। माझे बोलणेच त्याला असह्य वाटले। तो मला सभ्यपणे जा म्हणून सांगू शकला असता, पण त्याचा अधिकाराचा कैफ अमर्याद होता। मागाहून मला समजले की या अंमलदाराला सोशिकपणा म्हणजे काय ते माहीतच नव्हते। त्याच्याकडे जाणाऱ्यांचा अपमान करणे हा त्याचा नित्याचा परिपाठच होता। स्वतःला न आवडणारी गोष्ट निघाली की लगेच साहेबांचे पित्त खवळे। माझे पुष्कळसे काम त्याच्याच कोर्टात असे, खुशामत माझ्याकडून होण्यासारखीच नव्हती। या अंमलदाराला भलत्या मार्गांनी खुश करण्याची माझी इच्छाच नव्हती। त्याला फिर्यादीची लेखी धमकी देऊन पुन्हा फिर्याद न करणे किंवा त्याला काहीही न लिहिणे हेही मला पटले नाही। मध्यंतरी काठेवाडच्या लटपटींचाही मला थोडा बहुत अनुभव मिळाला। काठेवाड म्हणजे अनेक लहान लहान राज्यांचा प्रदेश। येथे मुत्सद्यांचे पीक भरपूरच असणार। संस्थानासंस्थानामध्ये बारीक सारीक झटापटी, हुद्दा मिळवण्यासाठी लटपटी, हलक्या कानाचे संस्थानिक, संस्थानिकांची परवशता, साहेबांच्या पट्टेवाल्यांची खुशामत, शिरस्तेदार म्हणजे सवाई साहेब, कारण शिरस्तेदार म्हणजे साहेबांचे डोळे, कान आणि त्यांचा दुभाषा। शिरस्तेदार मनात आणील तो कायदा। शिरस्तेदाराची प्राप्ती साहेबाच्या प्राप्तीपेक्षाही अधिक असते असे लोक बोलत। यात अतिशयोक्ती असण्याचा संभव आहे, पण शिरस्तेदाराच्या अल्प पगाराच्या मानाने त्याचा खर्च निःसंशय अधिक चाले। हे वातावरण मला विषासमान वाटले। मी माझा स्वतंत्र बाणा कसा टिकवू शकेन याचा मला नेहमी विचार पडे। मी उदासीन झालो। माझी उदासीनता बंधूंच्या लक्षात आली। कोठेतरी नोकरी धरून बसलो तर मी या लटपटीतून मुक्त होऊन जाईन असे वाटले, पण लटपटींखेरीज दिवाणाची किंवा न्यायाधीशाची जागा तरी कुठून मिळणार? वकिली करावी तर साहेबाबरोबर झालेला झगडा आड येणार। पोरबंदरमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन होते, तिथे राणासाहेबांना थोडेतरी अधिकार मिळावे अशासाठी प्रयत्न करायचा होता। मेर लोकांकडून बिघोटी कर प्रमाणाबाहेर घेतला जात असे, त्यासाठी मला तेजच्या ऍडमिनिस्ट्रेटरला भेटावे लागले। ऍडमिनिस्ट्रेटर देशीच होते, पण त्यांचा रुबाब पाहतो तो साहेबांच्याही पलीकडे। हुशार होते, पण त्यांच्या हुशारीचा फायदा रयतेला विशेष मिळाल्याचे मला दिसले नाही। राणासाहेबांना थोडे अधिकार मिळाले, मेर लोकांना काहीच मिळाले नाही असे म्हणता येईल। त्यांच्या गाऱ्हाण्यांचा पुरा तपास झाल्याचेही मला दिसले नाही। अशा तऱ्हेने येथेही मी काही अंशी निराश झालो। मला वाटले की न्याय मिळालेला नाही, न्याय मिळवायला माझ्यापाशी साधन नव्हते। फार झाले तर वरिष्ठ साहेबांकडे अपील करता येईल, त्यांचा शेरा मिळणार, त्यांचा शेरा येणार। आम्ही या कामी ढवळाढवळ करू शकत नाही। असल्या निकालामागे काही कायदे कानून असले तर आशेला जागा। येथे साहेबांची मर्जी हाच कायदा। मला काय करू असे झाले। इतक्यात बंधूंकडे पोरबंदरच्या एका मेमण पेढीकडून माझ्यासाठी काम चालून आले। दक्षिण आफ्रिकेत आमचा व्यापार आहे, आमची मोठी पेढी आहे, आमचा एक मोठा दावा चालू आहे। दावा 40,000 पौंडांचा आहे, पुष्कळ दिवसांपासून चालू आहे। आमच्याजवळ उत्तमात उत्तम वकील बॅरिस्टर आहेत। तुमच्या भावाला पाठवलात तर त्याची आम्हाला मदत होईल आणि त्यालाही काही मदत मिळेल। तो आमची बाजू आमच्या वकिलाला चांगल्या तऱ्हेने समजावून देऊ शकेल। त्याला नवा मुलूक पाहायला मिळेल, नवीन ओळखी देखील होतील, ते निराळेच। बंधूंनी मला हकीकत सांगितली। या सगळ्यांचा अर्थ माझ्या लक्षात आला नाही। मला फक्त वकिलाला समजावून देण्याचेच काम करावे लागेल की कोर्टातही जावे लागेल ते स्पष्ट झाले नाही, पण एकंदरीत बरे वाटले। दादा अब्दुल्लाचे भागीदार मरहून शेठ अब्दुल करीम झवेरीची व माझी भेट माझ्या बंधूंनी करवून दिली। शेठजींनी सांगितले, तुम्हाला विशेष मेहनत पडणार नाही। आमची मोठमोठ्या गोऱ्या लोकांची दोस्ती आहे, त्यांची तुमची ओळख होईल, आमच्या दुकानातही तुमची मदत होईल। आम्हाला इंग्रजी पत्रव्यवहार पुष्कळ करावा लागतो, त्यातही तुम्ही मदत करू शकाल। तुमची राहायची सोय आमच्या बंगल्यातच होईल, म्हणजे तुम्हाला कसलाच खर्च पडणार नाही। मी विचारले, माझी नोकरी तुम्हाला किती मुदतीपर्यंत पाहिजे आहे, मला तुम्ही काय पगार द्याल? तुमची जरूर 1 वर्षाहून अधिक काळपर्यंत पडणार नाही, तुम्हाला येण्या जाण्याचे फर्स्ट क्लासचे भाडे आणि राहण्या जेवणाच्या खर्चाखेरीज 105 पाऊंड देऊ. ही काही वकिली म्हणता यायची नाही. ही नोकरी झाली, पण मला कोठूनही हिंदुस्थान सोडून जायचे होते. नवा मुलूक पाहायला मिळेल आणि अनुभव मिळेल तो निराळा. 105 पाऊंड बंधूंकडे पाठवीन म्हणजे घर खर्चामध्ये काही मदत होईल असे म्हणून पगाराबद्दल घासाघीस न करता मी शेठ अब्दुल करीमचे म्हणणे कबूल केले आणि दक्षिण आफ्रिकेला जायला सिद्ध झालो.